भाग 24 नवीन जन्म यूहान यांना तिसरा अध्याय 1 ते 18 वचन, नीतिसूत्र तिसरा अध्याय 4 ते 6 आणि 1 पेत्र दुसरा अध्याय 22 ते 23 वचन. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवर होता तेव्हा निकदेम नावना एक धार्मिक गुरु होता. एक दिवस तो येशूला काही प्रश्न विचारण्यासाठी येशूनी त्याला एक महत्व गोष्ट देवनी सांगा, त्यांनी परिवार म येवालासाठी तयार आहात तर त्याला नवीन जन्म लेवाला लागील. जेव्हा आपण आईबापासना घरम जन्म लेत तेव्हा आपण त्या परिवार म सदस्य वैज, आपण देवनी घरम सदस्य बनज, तेव्हा आपण दुसरा जन्म लेज. पहिला जन्म शारीरिक रहा आणि दुसरा जन्म आत्मिक रहा. ह्या आत्मिक जीवनीमुळं परमेश्वरना पवित्र आत्मा आपल्याला नवीन जन्म देहे. हाय आपला जीवन असा, आता आपण येशू ख्रिस्तला असा स्वीकार केल्याने, जेव्हा आपण येशू ख्रिस्तला स्वीकार करज आणि त्याने आज्ञा पाळल्याने आपण नवीन माणूस व्हत आणि आपण देवना विश्वसणारा लोक व्हत.